नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन. चित्रपट चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबईत एज्यू सिटी उभारण्यात येणार. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांना दिल्ली न्यायालयाकडून नोटीस जारी. येत्या 21 जूनला देशभरात 1,00,000 ठिकाणी 11वा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन. आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी उद्या रविवारी नीट परीक्षेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं काल ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिक हे भूतकाळाशी संपर्काचा दुवा आणि भविष्य काळासाठी मार्गदर्शक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या,
वरिष्ठ नागरिक अतीतचे जुडण्याची कडी और भविष्य के मार्गदर्शक भी है. हमारे वरिष्ठ नागरिक वृद्धावस्था का समय सम्मान और सक्रियता के साथ बिताएं. एक राष्ट्र के रूप में ये सुनिश्चित करना हमारी सामूहिक जिम्मेदारी है. मैं सभी नागरिकों से बुजुर्गों की खुशी और उनके कल्याण के लिए प्रतिबद्ध होने, उनके मार्गदर्शन को महत्व देने और उनकी बहुमूल्य संगति का आनंद लेने का आह्वान करती हूं.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले आणि बीएल वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत उपयुक्त साहित्याचं वितरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेशात अमरावती इथं 58,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी केली. 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तसंच 6 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि 1 रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत वेव्स परिषदेत भारत पॅव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली. त्यावेळी वार्ताहरांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. या स्टुडिओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे. ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासून प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असेल.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्स इंडेक्सचं उद्घाटन केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या 43 कंपन्यांच्या समभागांचा या निर्देशांकात समावेश आहे. राज्य सरकारनं काल 2 विदेश विद्यापीठांशी सामंजस्य करार केले. या करारांनुसार नवी मुंबई इथं एज्यू सिटी उभारली जाणार असून दोन्ही विद्यापीठं प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या परिषदेत काल दुसऱ्या दिवशी जागतिक माध्यम संवाद कार्यक्रम झाला. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी बोलताना संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करत असल्याचं सांगत संस्कृतीच्या वैविध्याला पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली. वेव्स परिषदेत काल रेडिओ री इमॅजिन्ड या विषयावर चर्चासत्र झालं. भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेंपट्टी यांनी नमूद केलं. वेव्स परिषदेत जगभरातले आशय निर्माते, विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत. या परिषदेतून निर्माण होणाऱ्या संधींविषयी क्राफ्टन इंडियाचे वरिष्ठ अधिकारी सौरभ शहा यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
वेव्स 2025 मध्ये क्राफ्टन इंडियाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे आभार मानतो. वेव्स 2025 मध्ये गेमिंग सेक्टर मधील क्रिएटर्स, डेव्हलपर्स आणि पब्लिशर्स हे सर्वजण एकत्रित आले आहेत. क्राफ्टन इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशनच्या संधी आम्ही उपलब्ध करत आहोत. आम्ही विविध इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस मधून इंटर्न्स आणि फुल टाइम एम्प्लॉईज हायर करत आहोत.
दरम्यान या परिषदेत काल 8,000 कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. आज या परिषदेत कम्युनिटी रेडिओवरील राष्ट्रीय संमेलनासह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 7-12 उतारांवरील कालबाह्य तसंच निरुपयोगी नोंदी हटवून त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात जिवंत 7-12 मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या मोहिमेमार्फत वारसांची नोंद, जमिनींचं स्वामित्व, भोगवट्याचे प्रकार आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागांची नोंद अधिकार अभिलेखात होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना काल नोटीस जारी केली. सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल का घेऊ नये याची कारणं स्पष्ट करायला न्यायालयानं सांगितलं आहे. 11 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 50 दिवसांच्या उलट गणनेनिमित्त काल नाशिक इथं योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 11 योग दिवस देशात 1,00,000 ठिकाणी साजरा होईल अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
21 जून या दिवशी देशभरामध्ये जवळपास 1,00,000 ठिकाणापेक्षाही जास्त ठिकाणी या योगाचे कार्यक्रम आणि इव्हेंट त्या ठिकाणी घेतल्या जातील. योग संगम या ठिकाणी लॉन्च केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला लोकांना त्याच्यामध्ये एंटर होता येईल किंवा आपल्याला त्या ठिकाणी किती संख्येमध्ये आपण योग केला याची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला देता येईल, जेणेकरून 21 जूनला आपल्या देशभरामध्ये किती कोटी लोकांनी योगा केला याचा अधिकृत आकडा यायला थोडी आपल्याला मदत होईल.
दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी म्हटलं आहे. काल लातूर इथं नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासाला गती देणारी कामं प्राधान्यानं हाती घेतली जाणार असल्याचं भोसले यांनी सांगितलं. उद्या रविवारी 4 मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी नीट परीक्षा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 49 केंद्रांवर नीट चाचणी घेण्यात येणार असून 19,500 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनानं केलेल्या सज्जतेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं जोडलेलं असून प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी केली जाईल. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाणार असून दुपारची वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उन्हापासून बचावाची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक वैद्यकीय पथक तैनात असेल अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. लातूर जिल्ह्यात विविध 51 उपकेंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उद्या 4 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परभणी जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ करू या अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी इथं गावकरी महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या अभियानाबद्दल आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. दरम्यान या अभियानाला नांदेड जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या अभियानाचा लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात शुभारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत आडकाठी आणल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यासोबत या योजनेशी संबंधित यंत्रणेची पवार यांनी संयुक्त बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी बोलताना थेट पंतप्रधान कार्यालयातून या योजनेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जात असल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यात 35 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प मंजूर झाले असून 23 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 19,94,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल सर्वात जास्त 44.5 अंश सेल्सिअस तापमान अकोला तसंच बुलडाणा इथं नोंदवलं गेलं. परभणीत 41.6, छत्रपती संभाजीनगर इथं 42, धाराशिव इथं 42.4 तर बीड इथं 42.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन. चित्रपट चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी उद्या रविवारी नीट परीक्षेचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.